नमस्कार मित्रांनो, आपण आधीच्या सेशन मध्ये ही कम्प्युटर विषयी माहिती करून घेतलेली आहे. त्यात आपण कम्प्युटरचं बेसिक आर्किटेक्चर बघितलं होतं. कम्प्युटरचं आर्किटेक्चर हे इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेस पासून बनलेलं असतं आणि यामुळे कम्प्युटरला युजर्सशी कम्युनिकेट करण्यासाठी मदत होते. म्हणजेच आयओ डिव्हायसेस हे कम्युनिकेशन चॅनल म्हणून ऍक्ट करत असतो कम्प्युटर आणि युजर मधलं. कम्प्युटरचं वर्किंग हे ह्युमन बॉडीशी खूप सिमिलर असतं. आपण ह्युमन बॉडी आणि कम्प्युटर यांची अॅनॉलॉजी आधीच्या सेशनमध्ये बघितली होती. आठवते आहे ना तुम्हाला ती अॅनॉलॉजी? त्यात आपण बघितलं ह्युमन्स त्यांच्या इयर्स आणि आईजचा उपयोग करून इनपुट घेतात आणि अकॉर्डिंग टू इनपुट्स काही ऍक्शन परफॉर्म करून आउटपुट मिळतं. मग ते एकतर काही हँड किंवा लेग्स मूवमेंट असतील किंवा काही बोलणं, अशा स्वरूपातून ते आउटपुट आपल्याला मिळत असतं. म्हणजे आईज आणि इयर्स हे इनपुट डिव्हायसेस असतात आणि ज्या काही ऍक्शन्स परफॉर्म केल्या जातात त्या ब्रेनकडनं परफॉर्म केल्या जातात. त्यानंतर जे आउटपुट मिळतं म्हणजेच हँड्स किंवा लेग्स मूवमेंट आणि आपलं बोलणं, तर हे म्हणजे आउटपुट डिव्हायसेस असतात. आपण हे जाणून घेण्यासाठी एक एक्झाम्पल बघूया. सपोज तुम्हाला रोड क्रॉस करायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या लेफ्ट आणि राईट साइडला बघता, बरोबर ना? गाडी येते आहे की नाही याची खात्री करून घेता. गाडी येत नाहीये म्हणजेच रोड रिकामा आहे असं जेव्हा तुम्हाला कळतं, म्हणजेच हे इनपुट तुम्ही घेता तुमच्या डोळ्यांकडून आणि ते पाठवलं जातं ब्रेनकडे. म्हणजेच रोड रिकामा आहे असं जेव्हा तुम्हाला कळतं, म्हणजेच हे इनपुट तुम्ही घेता ते तुमच्या डोळ्यांकडून, ते पाठवलं जातं ब्रेनकडे. म्हणजेच इथे इनपुट डिव्हाइस म्हणून आपण डोळ्यांचा वापर करतो. त्यानंतर ब्रेन प्रॉपर डिसिजन घेऊन रोड क्रॉस करण्याची इन्स्ट्रक्शन तुम्हाला देतो आणि मग तुम्ही रोड क्रॉस करता. पण ही इन्स्ट्रक्शन दिली जाते ती तुमच्या लेग्सना, म्हणजे पायाला, जे आउटपुट डिव्हाइस म्हणून ऍक्ट करत असतात. म्हणजेच या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की डोळे हे इनपुट डिव्हाइस असतं, त्यानंतर ब्रेन हे सीपीयू सारखं वर्किंग करतं आणि लेग्स ज्यांमुळे आपण रोड क्रॉस करू शकतो ते असतं आउटपुट डिव्हाइस. तर आपण बघितलं ह्युमन लाईफमध्येही कम्प्युटर सारखं वर्किंग होत असतं. इथे आईज आणि इयर्स हे इनपुट असतात, लेग्स हँड किंवा स्पीक हे आउटपुट असतं आणि ब्रेन हा सीपीयू सारखं वर्क करत असतो. तर अशा प्रकारेच कम्प्युटरही त्याचं काम, त्याचं वर्क कम्प्लीट करत असतो. कम्प्युटर इनपुट घेतो इनपुट डिव्हायसेसकडनं, त्यानंतर सीपीयू काही ऍक्शन्स परफॉर्म करतो आणि आउटपुट डिस्प्ले करतो आउटपुट डिव्हायसेसवर. जर आपण याचंही एक्झाम्पल बघायचं ठरवलं, म्हणजे आपल्याला दोन नंबर्सची ऍडिशन करायची असेल तर त्यावेळेस आपण ते दोन नंबर्स आणि प्लस हे साइन इनपुट म्हणून एंटर करतो आणि त्यावेळेस कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइस आपण यूज करत असतो. त्यानंतर सीपीयू ती ऍडिशन परफॉर्म करतो आणि त्याचा रिझल्ट आपल्याला डिस्प्ले केला जातो. तर तो रिझल्ट ज्या डिव्हाइसवर डिस्प्ले होतो त्याला म्हणतात आउटपुट डिव्हाइस. जर मॉनिटरवर रिझल्ट डिस्प्ले झाला तर मॉनिटर हे आउटपुट डिव्हाइस म्हणून ऍक्ट करतो. तर कम्प्युटरच्या वर्किंगमध्ये ही सेम प्रोसेस असते, म्हणजे इनपुट घ्यायचं, त्यावर प्रोसेसिंग करायची आणि त्यानंतर आपल्याला फायनल आउटपुट किंवा रिझल्ट मिळत असतो. आणि याच इनपुट आउटपुट डिव्हायसेसला पेरिफेरल्स असंही म्हणतात. आणि आज आपण ह्याच इनपुट डिव्हायसेसची माहिती बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण बघूया की इनपुट डिव्हायसेस म्हणजे काय. आतापर्यंत आपण जीही माहिती बघितली त्यावरून तुम्हाला इनपुट डिव्हायसेस म्हणजे काय हे लक्षात आलं असेलच, हो ना? आणि आपण मागील सेशनमध्येही इनपुट डिव्हायसेस बद्दलची थोडी माहिती बघितली होती. आता आपण याची डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. जे डिव्हायसेस कम्प्युटरला डेटा प्रोव्हाइड करतात त्या डिव्हायसेसला म्हणतात इनपुट डिव्हायसेस. हे पेरिफेरल डिव्हायसेस असतात. इनपुट डिव्हायसेस युजर्स ऍक्शन आणि अॅनालॉग डेटा म्हणजे साऊंड्स, ग्राफिक्स, पिक्चर्स यांना कन्वर्ट करतो डिजिटल इलेक्ट्रॉनिक सिग्नल्समध्ये. कारण कम्प्युटर फक्त डिजिटल सिग्नल्स हँडल करू शकतो. कम्प्युटरला फक्त डिजिटल सिग्नलचीच लँग्वेज समजते. हे डिव्हायसेस युजर्सला परमिट करतात डेटा अनालिसिस, स्टोरेज आणि प्रोसेसिंग करण्यासाठी. तर तुम्हाला लक्षात आलं असेलच, कम्प्युटरला जोही डेटा आपल्याला प्रोव्हाइड करायचा असतो त्यासाठी जो डिव्हाइस आपण यूज करतो त्याला म्हणतात इनपुट डिव्हायसेस. हे इनपुट डिव्हायसेस कोणते कोणते आहेत हे आपण बघूया. जसं कीबोर्ड, माउस, स्कॅनर, डिजिटायझर, व्हॉइस इनपुट, डिजिटल कॅमेरा, वेबकॅम, इलेक्ट्रॉनिक कार्ड रीडर आणि टच स्क्रीन्स. या सगळ्या इनपुट डिव्हायसेसची माहिती आपण ह्या सेशनमध्ये बघणार आहोत. आपण कीबोर्ड या डिव्हाइस पासून चालू करूया. कीबोर्डची माहिती आता आपण बघूया. कीबोर्ड हे सगळ्यात बेसिक इनपुट डिव्हाइस आहे ज्याचा वापर करून आपण अल्फा न्यूमेरिक डेटा कम्प्युटरमध्ये एंटर करू शकतो. कीबोर्डचा वापर करून डेटाला एन्कोड केलं जातं आणि हा एन्कोडेड डेटा कम्प्युटरमध्ये एंटर केला जातो. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की एन्कोडिंग म्हणजे काय, हो ना? चला तर मग एन्कोडिंग म्हणजे काय हेही आपण बघूया. आपण आत्ताच बघितलं की कम्प्युटरला फक्त डिजिटल म्हणजेच बिट्सची लँग्वेज समजते. आपण एंटर केलेला डेटा हा अॅनालॉग फॉर्ममध्ये असतो, म्हणजे कॅरेक्टर्स किंवा नंबर्स अशा फॉर्ममध्ये आपण डेटा एंटर करतो आणि हा अॅनालॉग डेटा कन्वर्ट केला जातो डिजिटल फॉर्ममध्ये आणि यालाच म्हणतात एन्कोडिंग. म्हणजे अॅनालॉग डेटाला कन्वर्ट करायचं डिजिटल डेटामध्ये, या प्रोसेसला म्हणतात एन्कोडिंग. कीबोर्ड हा बऱ्याचशा प्रमाणात टाईपरायटर सारखा दिसतो. फक्त डिफरन्स हा असतो की टाईपरायटरपेक्षा कम्प्युटर कीबोर्डला काही कीज जास्त असतात. कीबोर्डला 101 ते 104 पर्यंत कीज असतात. इनपुट डेटा एंटर करण्यासाठी आपल्याला अचूक कॉम्बिनेशन्सच्या कीज प्रेस कराव्या लागतात आणि आपण हा सेम कीबोर्ड यूज करूनही वेगळ्या वेगळ्या लँग्वेजेसचा डेटा कम्प्युटरमध्ये एंटर करू शकतो. जसं इंग्लिश तर असतोच, त्याचप्रमाणे आपण मराठी डेटाही एंटर करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अँड्रॉइड बेस्ड मोबाईल फोन्स यामध्येही अशा प्रकारचाच कीबोर्ड यूज केला जातो. या कीबोर्ड्सला QWERTY कीबोर्ड म्हणतात. हे नाव कीबोर्डच्या फर्स्ट रो मधल्या पहिल्या 6 लेटर्स पासून डिराइव केलेलं आहे. कीबोर्डच्या कीजला काही ग्रुप्स मध्ये डिवाइड केलं जातं आणि ते ग्रुप्स म्हणजे अल्फान्युमेरिक कीज, फंक्शन कीज, पंक्चुएशन कीज, न्यूमेरिक कीपॅड आणि स्पेशल कीज. कीबोर्डची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 3 वर. आता या सगळ्या ग्रुप्स बद्दलची ही माहिती आपण जाणून घेणार आहोत. पहिला ग्रुप आहे अल्फा न्यूमेरिक कीज. आपण कीबोर्डवर बघू शकतो की अर्ध्याच्या वर कीबोर्ड हा अल्फा न्यूमेरिक कीजने बनलेला असतो. या कीज म्हणजे A to Z आणि 0 to 9 अशा असतात. पुढचा ग्रुप आहे फंक्शन कीज. या कीज काही फंक्शन्स परफॉर्म करण्यासाठी वापरल्या जातात. अशा 12 फंक्शन कीज असतात. त्या F1 to F12 अशा असतात. या फंक्शन कीजचं फंक्शन तुम्हाला माहिती आहे का? ठीक आहे, तर मग आपण त्या कीजचं फंक्शनही एकेका लाईन मध्ये बघणार आहोत. पहिली की आहे F1. कोणत्याही ऍप्लिकेशनची आपल्याला जर हेल्प पाहिजे असेल तर त्यावेळेस F1 ही की प्रेस करायची. त्यानंतर F2 ही की रीनेम या फंक्शनसाठी वापरली जाते. F3 सर्च फीचर्स ओपन करण्यासाठी F3 ही की वापरली जाते. त्यानंतर F4 फाइंड विंडो ओपन करण्यासाठी F4 की प्रेस करतात. F5 रिफ्रेश किंवा रीलोड हे फंक्शन्स परफॉर्म करण्यासाठी आपण F5 ही की प्रेस करतो. आपण जेव्हा इंटरनेट ऍक्सेस करतो त्यावेळेस जर एखादं पेज लवकर ओपन झालं नाही तर त्यावेळेस आपण त्या पेजला रीलोड करतो किंवा F5 ही की प्रेस करतो. त्यामुळे तुम्हाला F5 याचं फंक्शन तर माहिती असेलच. पुढची की आहे F6. ऍड्रेस बारवर कर्सर मूव करण्यासाठी F6 ही की प्रेस करतात. F7 स्पेल चेक आणि ग्रामर चेक करण्यासाठी F7 कीचा उपयोग केला जातो. F8 सेफ मोड मध्ये आपल्याला विंडोज स्टार्ट करायचं असेल तर त्यावेळेस F8 ही की यूज केली जाते. त्यानंतर F9 मेजरमेंट टूलबार साठी F9 ही की वापरली जाते. F10 कोणतंही ऍप्लिकेशन जे ओपन असेल त्या ऍप्लिकेशनचा मेनू बार ऍक्टिव्हेट करण्यासाठी F10 ही की यूज करतात. त्यानंतर F11 हा फुल स्क्रीन व्ह्यू असतो कोणत्याही विंडोचा. ज्यावेळेस आपण नेट ऍक्सेस करतो आणि चुकून जर आपल्याकडनं F11 ही की प्रेस झाली तर त्याचा आपल्याला फुल स्क्रीन व्ह्यू बघायला मिळतो. त्यानंतर आहे F12 सेव्ह ऍज ची विंडो ओपन करण्यासाठी F12 ही फंक्शन की यूज केली जाते. हे सगळं आपण बघितलं फंक्शन कीज आणि त्याच्या फंक्शन्स बद्दलची माहिती. पुढच्या ग्रुपची माहिती आपण बघूया, तो म्हणजे पंक्चुएशन कीज. जेव्हा आपण इनपुट डेटा एंटर करतो त्यावेळेस आपल्याला लँग्वेजचे काही रूल्स फॉलो करावे लागतात. म्हणजेच आपल्याला पंक्चुएशन्सही फॉलो करावे लागतात. तर या पंक्चुएशन्स कीज कोणते आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? हो, अगदी बरोबर. कॉमा, पीरियड, सेमीकोलन, पॅरेंथिसिस, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन, हे सगळे पंक्चुएशन कीज आहेत. त्याचप्रमाणे काही मॅथमॅटिकल ऑपरेटर्सही असतात, जसे प्लस, मायनस, डिवाइड, पर्सेंट इत्यादी. तर हे होतं पंक्चुएशन कीज या ग्रुपबद्दलची माहिती. पुढचा ग्रुप आहे न्यूमेरिक कीपॅड. न्यूमेरिक कीपॅड मध्ये टोटल 17 कीज असतात. हा कीपॅड छोट्या कॅल्क्युलेटर सारखाच भासतो. या कीपॅड मध्येही काही वेगवेगळ्या कीज असतात. त्या कीज म्हणजे न्यूमेरिक कीज, ऑपरेटर कीज आणि काही स्पेशल कीजही असतात, जसं एंटर, डिलीट आणि नमलॉक. तर न्यूमेरिक कीज म्हणजे 0 to 9 या ज्या कीज असतात त्या असतात न्यूमेरिक कीज. आणि या कीज जनरली फास्ट न्यूमेरिक डेटा एंटर करण्यासाठी वापरल्या जातात. त्यानंतर ऑपरेटर कीज. आपण आत्ताच बघितलं ऑपरेटर कीज कोणत्या असतात, जसे प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिवाइड आणि पर्सेंट. आणि स्पेशल कीज म्हणजे एंटर, डिलीट आणि नमलॉक. तर एंटर, डिलीट आणि नमलॉक या कीज कशासाठी यूज करतात? तर एंटर की यूज करतात नेक्स्ट लाईन वर जाण्यासाठी. डिलीट कीचा वापर करून आपण एखादं कॅरेक्टर डिलीट करू शकतो. आणि नमलॉक ही की टॉगल की म्हणून यूज केली जाते. कीबोर्डची स्पेस कमी असल्यामुळे काही कीज मल्टीपर्पज म्हणून वापरल्या जातात. जर नमलॉक की ऑन असेल तर कीपॅड हा नंबर कीपॅड म्हणून यूज केला जातो. पण नमलॉक ही की जर ऑफ असेल तर तो नॅव्हिगेशन कीपॅड म्हणून यूज केला जातो. नंबर कीज पेज अप, पेज डाऊन, होम, एंड आणि कर्सर की म्हणून यूज केल्या जातात. पुढचा ग्रुप आहे स्पेशल कीज. स्पेशल कीजला डिवाइड केलं जातं कॉम्बिनेशन कीज डायरेक्ट फंक्शन कीज मध्ये. कॉम्बिनेशन कीज म्हणजे काय हे आधी आपण बघूया. या कीज दुसऱ्या कीजच्या कॉम्बिनेशन बरोबर वापरल्या जातात. त्या कीज म्हणजे अल्ट, कंट्रोल आणि शिफ्ट या आहेत. अल्ट म्हणजे अल्टरनेट. ज्यावेळेस आपण अल्ट आणि टॅब प्रेस करतो त्यावेळेस जितक्या विंडोज ओपन असतील त्यांमध्ये स्विच करण्यासाठी आपण हे कॉम्बिनेशन वापरू शकतो. त्यानंतर अल्ट आणि कोणतंही अल्फाबेटिक की या कॉम्बिनेशनमुळे काही फंक्शन्स वापरता येतात. तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस आपण वर्ड, पॉवर पॉइंट किंवा एक्सेल असे ऍप्लिकेशन्स ओपन करतो आणि जर आपण अल्ट आणि एफ अशी की प्रेस केली तर फाईल मेनू डिस्प्ले होतो. अल्ट प्लस व्ही प्रेस केला तर व्ह्यू मेनू डिस्प्ले होतो. तर अशा प्रकारे जर आपण अल्ट बरोबर कोणतीही अल्फाबेटिक की प्रेस केली तर काही फंक्शन्स आपल्याला वापरता येतात. जर आपण अल्ट, कंट्रोल आणि डिलीट या 3 कीजचं कॉम्बिनेशन वापरलं तर टास्क मॅनेजर ही विंडो ओपन होते. आणि ज्यावेळेस आपण अल्ट F4 हे कॉम्बिनेशन वापरतो त्यावेळेस जो प्रोग्राम ऍक्टिव्हेट असतो तो क्लोज होतो आपण सिस्टीमला शटडाऊन करण्यासाठीही अल्ट F4 की प्रेस करू शकतो. हे होतं अल्ट की बद्दल. आता पुढची की आहे कंट्रोल की. नॉर्मली ही की आपण बऱ्याच वेळेस वापरतो. कंट्रोल की काही कीज बरोबर वापरली जाते, ज्यामुळे आपण कंट्रोल कॅरेक्टर क्रिएट करू शकतो. आणि या कंट्रोल कॅरेक्टरचं मीनिंग प्रत्येक प्रोग्राममध्ये वेगळं असतं. त्याचं एक्झाम्पल म्हणजे जर आपण कंट्रोल A प्रेस केलं तर पूर्ण डेटा सिलेक्ट केला जातो. जर आपण वर्ड फाईल ओपन केलेली असेल आणि आपण कंट्रोल A प्रेस केला तर त्या वर्ड फाईल मधला पूर्ण डेटा एकाच वेळेस सिलेक्ट केला जातो. जर आपण कंट्रोल S असं कॉम्बिनेशन वापरलं तर ते डॉक्युमेंट सेव्ह होतं. आणि कंट्रोल N या कीमुळे आपण नवीन डॉक्युमेंट ओपन करू शकतो. तर हे होतं कंट्रोल की आणि त्याचे काही कॉम्बिनेशन्स बद्दलची माहिती. पुढची की आहे शिफ्ट की. अल्फा न्यूमेरिक कीपॅडवरच्या प्रत्येक कीला दोन व्हॅल्यूज असतात. जेव्हा आपण या कीज प्रेस करतो त्यावेळेस स्मॉल लेटर्स डिस्प्ले होतात. आणि जर शिफ्ट की प्रेस करून या कीज प्रेस केल्या तर कॅपिटल लेटर्स डिस्प्ले होतात. म्हणून या कीजला ड्युअल व्हॅल्यूज असतात असं म्हणतात. जर आपण शिफ्ट आणि कोणतीही अल्फाबेटिक की प्रेस केली तर आपण त्या लेटर्सची केस चेंज करू शकतो. जेव्हा आपण शिफ्ट आणि नम या की प्रेस करतो त्यावेळेस नंबर कीजच्या वरती जे कॅरेक्टर असतात त्यांना आपण प्रिंट करू शकतो. याचं एक्झाम्पल म्हणजे जेव्हा आपण शिफ्ट आणि 1 ही की प्रेस करतो त्यावेळेस एक्सक्लेमेशन हे साइन प्रिंट केलं जातं. जर आपण शिफ्ट नॅव्हिगेशन एरो प्रेस केला तर ते टेक्स्ट सिलेक्ट करण्यासाठी वापरलं जातं. तर हे होतं शिफ्ट की बद्दल. आणि आपण जर डिलीट ही की यूज केली तर तो पूर्ण वर्ड आपल्याला डिलीट करता येतो. तर ही माहिती होती स्पेशल कीज बद्दलची. तर हे आपण बघितलं कॉम्बिनेशन कीज बद्दल. पुढचा टाईप आहे डायरेक्ट फंक्शन कीज. डायरेक्ट फंक्शन परफॉर्म करण्यासाठी या कीज वापरल्या जातात. जसं स्पेस बार हा यूज केला जातो वर्डमध्ये स्पेस एंटर करण्यासाठी. त्यानंतर एंटर ही की आपण यूज करतो नेक्स्ट लाईन वर जाण्यासाठी. बॅकस्पेस या कीने आपण कर्सरच्या लेफ्ट साइडला जे कॅरेक्टर असतील ते डिलीट करू शकतो. त्यानंतर एस्केप ही की जर आपण प्रेस केली तर कोणत्याही फंक्शन मधनं आपण बाहेर पडू शकतो. आपण आताच फुल स्क्रीन हा मोड बघितला. जर आपण फुल स्क्रीन मोड मध्ये असू आणि आपल्याला त्यातनं बाहेर पडायचं असेल तर आपण एस्केप ही की जर प्रेस केली तर आपण परत नॉर्मल मोडला येतो. त्यानंतरची की आहे कॅप्स लॉक. अल्फाबेट्सची केस चेंज करण्यासाठी म्हणजेच अप्पर केस टू लोअर केस किंवा लोअर केस टू अप्पर केस करण्यासाठी कॅप्स लॉक कीचा वापर केला जातो. पुढची की आहे प्रिंट स्क्रीन. मॉनिटरवर जेही ऍप्लिकेशन्स असतील ते प्रिंट करण्यासाठी प्रिंट स्क्रीन या कीचा वापर केला जातो. त्यानंतरची की आहे टॅब. टॅब इन्सर्ट करण्यासाठी टॅब की प्रेस करतात. त्याचप्रमाणे वेगळ्या वेगळ्या फंक्शन्समध्ये स्विच करण्यासाठी आपण टॅब की यूज करू शकतो. तर हे दोन टाईप्स होते स्पेशल कीजचे, कॉम्बिनेशन कीज आणि डायरेक्ट फंक्शन कीज. तर आपण आता कीबोर्डचे जे ग्रुप्स होते त्याबद्दलची माहिती बघितली. ते ग्रुप्स म्हणजे अल्फान्युमेरिक कीज, फंक्शन कीज, पंक्चुएशन कीज, न्यूमेरिक कीपॅड आणि स्पेशल कीज. आता आपण बघूया की मल्टीमीडिया कीबोर्ड म्हणजे काय. काही कीबोर्ड्सवर काही फीचर्स प्रोव्हाइड केलेले असतात आणि ते फीचर्स म्हणजे व्हॉल्यूम कंट्रोल, मीडिया प्लेयर, इंटरनेट, स्लीप इत्यादी फीचर्स काही कीबोर्ड्सवर आपण बघू शकतो आणि म्हणून या कीबोर्ड्सला मल्टीमीडिया कीबोर्ड असं म्हटलं जातं. या कीजचा वापर करून जे प्रोग्राम आपल्याला वारंवार लागणार आहेत त्यांना इझिली ऍक्सेस करू शकतो. हे कीबोर्ड्स आता खूप पॉप्युलर आहेत. तर मल्टीमीडिया कीबोर्ड म्हणजे काय हे तुम्हाला कळलं असेलच. ज्या कीबोर्डवर काही फीचर्स प्रोव्हाइड केलेले असतात ते म्हणजे मल्टीमीडिया कीबोर्ड्स. तर आतापर्यंत आपण कीबोर्ड या इनपुट डिव्हाइसची माहिती करून घेतली. पुढे आपण माउस या डिव्हाइस कडे वळणार आहोत. तर माउस म्हणजे काय. तर माउस हे देखील एक पॉप्युलर इनपुट डिव्हाइस आहे आणि माउसलाच पॉइंट अँड ड्रॉ डिव्हाइस असंही म्हणतात. माउस हे नाव त्याच्या शेपवरून किंवा लॉन्ग कनेक्टिंग वायर जी असते त्यावरून आणि त्याच्या मुवमेंटचा स्पीड जो असतो यावरून त्याला माउस असं नाव दिलेलं आहे. माउसला आपण एका हार्ड सरफेसवर मूव करून ऑपरेट करू शकतो आणि या सरफेसला आपण माउस पॅड असं म्हणतो. कीबोर्डपेक्षा माउसने नॅव्हिगेट करणं खूप सोपं असतं. माउस एक पॉइंटर प्रोव्हाइड करतो जो आपण स्क्रीनवर कुठेही मूव करू शकतो आणि कुठेही डिरेक्टली प्लेसही करू शकतो. हा पॉइंटर कोणतेही फंक्शन्स परफॉर्म करण्यासाठी वापरला जातो. ते फंक्शन्स म्हणजे सिलेक्शन, मेनू कमांड्स, रिसाइझिंग द विंडो, ऍक्टिवेट एनी प्रोग्राम आणि एक्सलंट ग्राफिकल यूजर इंटरफेस. यासाठी माउसचा वापर केला जातो. माउसमुळे कीबोर्डचा वापर बऱ्याच प्रमाणात कमी होतो. युजुअली माउसला दोन बटन्स असतात, एक लेफ्ट आणि दुसरं राईट. यालाच लेफ्ट क्लिक आणि राईट क्लिक असंही म्हणतात. लेफ्ट माउस बटनचा सिलेक्शन करण्यासाठी वापर होतो आणि राईट माउस बटनचा काही फंक्शन्स परफॉर्म करण्यासाठी वापर होतो. आणि या दोन्ही बटन्सच्या सेंटरला एक स्क्रोल व्हील असतं ज्यामुळे आपण डॉक्युमेंटला स्क्रोल करू शकतो. माउस हा डिव्हाइस स्क्रीनवर काही ग्राफिकल एलिमेंट्स ड्रॉ करण्यासाठी वापरला जातो आणि ते एलिमेंट्स म्हणजे लाईन्स, कर्व्स किंवा फ्री हँड शेप्स. आणि माउसच्या ह्या नवीन ॲबिलिटीमुळेच या डिव्हाइसला पॉइंट अँड ड्रॉ असंही म्हणतात. काही टेक्निक्स वापरून माउस बनवले जातात आणि त्यावरूनच माउसचे दोन टाइप्स पडतात. पहिला म्हणजे मेकॅनिकल माउस आणि दुसरा म्हणजे ऑप्टिकल माउस. आधी आपण मेकॅनिकल माउस बद्दलची माहिती जाणून घेऊया. या माउसच्या खालच्या बाजूला एक बॉल फिक्स केलेला असतो. हा बॉल मेटल किंवा रबरचा असतो. जेव्हा हा बॉल कोणत्याही डायरेक्शन मध्ये मूव होतो त्यावेळेस माउसच्या आतले जे सेन्सर्स असतात ते त्या बॉल्सचं मोशन डिटेक्ट करून स्क्रीनवरच्या माउस कर्सरला सेम डायरेक्शन मध्ये मूव करतात. एकच माउस जर आपण बरेच वर्ष वापरत असू तर कालांतराने त्या बॉल्सच्या सरफेसवर धूळ जमा होते आणि त्यामुळे माउसची म्हणजेच त्या बॉलची मूवमेंट खूप डिफिकल्ट होते. मेकॅनिकल माउसची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 7 वर. मेकॅनिकल माउस हे ओल्ड व्हर्जनचे माउस होते आणि हे माउस आजच्या काळात वापरले जात नाही. तर हे होतं मेकॅनिकल माउस बद्दल. पुढचा टाईप आपण बघूया तो म्हणजे ऑप्टिकल माउस. मेकॅनिकल माउस सारखा ऑप्टिकल माउस मध्ये बॉल नसतो, त्याउलट यात काही सेन्सर्स असतात. ते सिग्नल्स प्रोड्यूस करतात माउसच्या प्रत्येक मूवमेंटसाठी. याची डायग्राम दिलेली आहे स्लाइड नंबर 8 वर. या सेन्सरसाठी लाईट एमिटिंग डायोड्स म्हणजेच LED किंवा लेसर या मेथडचा उपयोग केला जातो. आपण बघितलं की या माउसमध्ये बॉल नसतो, त्यामुळे धूळ जमा होण्याचा प्रश्नच येत नाही. आधी जे ऑप्टिकल माउस यूज केले जायचे त्यांच्यासाठी एक स्पेशल माउस पॅड वापरावा लागायचा आणि हा माउस पॅड रिफ्लेक्टिंग लाईन्सच्या ग्रीड पासून बनवलेला असायचा. पण सध्याचे जे ऑप्टिकल माउस आहेत ते अगदी कशाही सरफेसवर वर्क होतात. जसं ओपेक किंवा ग्लास सरफेसवरही ते वर्क करतात आणि तेही विदाउट माउस पॅड. आणि म्हणूनच या माउसला सरफेस इंडिपेंडंट असंही म्हणतात. आताच्या काळात वायरलेस किंवा कॉर्डलेस माउसचा वापर केला जातो. तर हे होते माउसचे दोन टाईप, ऑप्टिकल माउस आणि मेकॅनिकल माउस. मेकॅनिकल माउसमध्ये बॉलचा वापर केलेला असतो माउसची मूवमेंट करण्यासाठी आणि ऑप्टिकल माउसमध्ये सेन्सर वापरलेले असतात. तर हे आपण बघितलं माउस बद्दल. यानंतर आपण बघूया की माउस कशा प्रकारे यूज करायचा. पहिले आहे मूव. मूव म्हणजे लेफ्ट किंवा राईट हँडने माउसला ड्रॅग करा, वरती खाली लेफ्ट किंवा राईट साइडला, ज्यामुळे स्क्रीनवरचा माउस पॉइंटर मूव होईल. माउस ड्रॅग करता करता जर तुम्ही माउस पॅडच्या टोकाला पोहोचले तर अपोजिट साइडला माउस मूव करून परत माउसला ज्या डायरेक्शन मध्ये मूव करायचे असेल त्या डायरेक्शन मध्ये ड्रॅग करा. दुसरं आहे सिलेक्ट. जर आपल्या माउसचा कर्सर हा ऑब्जेक्टच्या टॉपला असेल त्यावेळेस माउसच्या लेफ्ट बटनने क्लिक करा, म्हणजे ऑब्जेक्ट हायलाइट होईल. सपोज आपला माउस कर्सर कॉम्प्युटरवरच्या कोणत्याही एका आयकॉनवर असेल आणि जर आपण माउसच्या लेफ्ट बटनने क्लिक केले तर तो आयकॉन सिलेक्ट होतो. आपल्याला जर टेक्स्ट सिलेक्ट करायचा असेल तर त्यावर क्लिक करून माउसला ड्रॅग करा. आपण याचं एक एक्झाम्पल बघूया. सपोज तुमचा टेक्स्ट असेल ट्रॅक बॉल आणि या वर्डला जर सिलेक्ट करायचं असेल तर कसं करायचं हे आपण आता बघूया. आपल्याला हा वर्ड सिलेक्ट करायचा आहे आणि जर कर्सर या वर्डच्या राईट हँड साइडला असेल तर माउसने क्लिक करून कर्सरला ड्रॅग करायचं आहे लेफ्ट हँड साइडला. आणि जर कर्सर वर्डच्या लेफ्ट हँड साइडला असेल तर त्याला क्लिक करून ड्रॅग करायचं आहे राईट हँड साइडला. अशा प्रकारे आपण वर्ड ही सिलेक्ट करू शकतो. पुढचं आहे ओपन. एखादा प्रोग्राम, आयकॉन, डॉक्युमेंट ओपन करायचे असेल तर त्यावर माउसच्या लेफ्ट बटनने डबल क्लिक करा, म्हणजे ते डॉक्युमेंट किंवा प्रोग्राम किंवा आयकॉन ओपन होईल. जर आपल्याला प्रॉपर्टीज बघायच्या असतील तर त्या आपण कशा बघणार हेही जाणून घेऊया. कम्प्युटरवरच्या कोणत्याही ऑब्जेक्टची किंवा टेक्स्टची प्रॉपर्टी बघायची असेल तर माउसच्या लेफ्ट बटनने टेक्स्ट किंवा ऑब्जेक्ट सिलेक्ट करा आणि मग माउसच्या राईट बटनने क्लिक करा, म्हणजे त्या प्रॉपर्टीज डिस्प्ले होतील. तर अशा प्रकारे आपण माउस कशा पद्धतीने यूज करायचा हे बघितलं. आपण कर्सर मूव करू शकतो, एखादा ऑब्जेक्ट सिलेक्ट करू शकतो किंवा डॉक्युमेंट ओपन करू शकतो, त्याच्या प्रॉपर्टीजही बघू शकतो आणि हे सगळं आपण माउसच्या क्लिकने करू शकतो. तर हे आपण बघितलं माउस या इनपुट डिव्हाइस बद्दलची माहिती. तर आज आपण बघितलं इनपुट डिव्हायसेस म्हणजे काय, कोणते कोणते इनपुट डिव्हायसेस आहेत हेही बघितलं. त्यानंतर कीबोर्ड आणि माउस या दोन्ही इनपुट डिव्हायसेसची डिटेल इन्फॉर्मेशनही बघितली. तर यावरून तुम्हाला या दोन्ही इनपुट डिव्हाइस बद्दलची माहिती मिळाली असेलच आणि कळलीही असेल. तर हे होतं इनपुट डिव्हायसेस बद्दल. थँक्यू.